नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवी देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. आज सकाळी प्रश्नोत्तराच्या वरावेळार विरोधकांच्या बोवाळाक लागून लोकसभा दनपार मेरेन तहकूब केली. सभाघर दिसभरा खातीर सुरू जालें तेन्ना पिठासीन अधिकारी कृष्णाप्रसाद टेनिटी हांणी प्रश्नोत्तराचें वर सुरू करपाचो प्रयत्न केलो, पूण काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आनी द्रमुक आनी हेर विरोधी सदस्यांनी सभावेदी म्हऱ्यांत वचून घोशणाबाजी सुरू केली. बोवाळाच्या वातावरणात उर्जा राज्यमंत्री श्रीपाद येसो नायक हांणी वीज क्षेत्रातले एकूण तांत्रीक आनी वेवसायीक नुकसानाकडे संबंधित प्रश्नाची जाप दिवपाचो यत्न केलो.
माननीय प्रधानमंत्री नरेंद्र भाई मोदी जी के नेतृत्व में वर्ष 2014 से पावर सेक्टर में व्यापक ट्रांसफॉर्मेशन रिफॉर्म्स किए गए हैं. आज भारत एक पावर डेफिसिट.
कामकाजात आडमेळी आयिल्ल्यान नायक तांची जाप पुराय करूंक शकले ना. पिठासीन अधिकाऱ्यांनी निदर्शक सदस्यांक सभाघराचे कामकाज सुरू दवरपाचे आनी प्रस्नोत्तराचे वर सुरू करपाचे आवाहन केले. सभाघरात फलक हाडप नियमाविरुद्ध आसा अशे तांणी सांगले. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी हांणी आज लोकसभेचे विरोधी पक्ष फुडारी राहुल गांधी सभाघरांत तथ्या वा पुरावे सादर करनासतना विधानां करता असो आरोप केला. संसदेच्या वाठारांत पत्रकारांकडे उलयतना तांणी म्हळें की राहुल गांधी आडच्या विशेषाधिकार प्रस्तावाबाबत निर्णय घेवप संसदीय कामकाज मंत्रालयाचे आसा. राहुल गांधी सभाघरांत आसू वा सभाघरा भायर ते अपरिपक्व वागता अशें तांणी म्हळें.
मिनिस्ट्री एंड मिनिस्टर डिसाइड करेगा, सदन में हो सदन के बाहर हो. मोस्ट इमेच्योर बिहेवियर को हर बार कर रहे हैं और जनता इसीलिए उनको हार का रुचि हर बार दिखा रहे हैं, फिर भी उनको समझ.
राज्यसभेत आज केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 चर्चा परत सुरू झाली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांणी या महिन्याच्या 1 तारखेक संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर केल्लो. चर्चेत भाग घेत भाजप फुडारी मदन राठोड हांणी म्हळें की भारताची अर्थवेवस्था जगातली 34 सगळ्यांत व्हड अर्थवेवस्था जाल्या. मोबायल उत्पादन क्षेत्रांत भारत आतां जगात दुसऱ्या क्रमांकाचो मोबायल फोन उत्पादक देश जाला अशें सांगून आदी फक्त 2 मोबायल उत्पादन युनिट आशिल्ली, पूण आज भारत मोबायल फोन निर्यात करपाच्या स्थितीत आसा अशें राठोड हांणी म्हळें. आदी देशांतल्या सुमार 18,000 गांवांनी वीज नाशिल्ली, पूण नरेंद्र मोदी सरकारान ह्या गांवांनी वीज उपलब्ध करून दिली. वेपार संघटना आनी ताचे विशीं आशिल्ले पोरणे 3 कायदे काडून एक सामायिक कायदो लागू करपाचो प्रस्ताव सभाघरांत केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया हांणी मांडलो.
ट्रेड युनियन एक्ट 1926, द इंडस्ट्रियल एम्प्लॉयमेंट एक्ट 1946 एंड इंडस्ट्रियल डिस्प्यूट एक्ट 1947, ये 3 एक्ट पुराने थे. ये तीनों को समाहित करके एक नया कोड लाया गया. ये एक्ट में शामिल हो जाए इस उद्देश्य के साथ एक छोटा सा अमेंडमेंट था. ये एक एक्ट का भी पार्ट बन जाए. रिपील ऑलरेडी सरकार ने कर दिया है. मैं सदन को रिक्वेस्ट करता हूँ कि ये अमेंडमेंट को स्वीकार करे और पारित.
सरकार शिक्षण क्षेत्रांत कृत्रीम बुद्धिमत्ता म्हळ्यार एआयचे एकत्रीकरण सक्रीयपणान घटमूट करता अशें शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हांणी म्हळां. राष्ट्रीय राजधानींत भारत बोधन एआय कॉन्क्लेव 2026 उलयतना तांणी नमूद केलें की भारताच्या शैक्षणीक परिसंस्थेंत एआय वेले काम नेटान मुखार वता आनी देशांत घटमूट आनी भरपूर प्रतिभा आशिल्ले समूह आसा. एआयक यत्ता 3री सावन प्रगत संशोधन स्तरावरवी भारताच्या शिक्षण चौकटीत आसपावन घेतले. फक्त अभ्यासाचो विषय म्हणूनच न्हय तर संशोधन थीम, नवोपक्रमाचे मॉडेल आणि संप्रेषण धोरण म्हणूनही आसतले असे मंत्री उलयले. भारतीय हवामान विभागान मुखावेले 3 ते 4 दिसांत जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि अरुणाचल प्रदेशांत काय सुवातांनी पावस आणि बर्फवृष्टीचो अदमास दिला. हवामान विभागान 2 दिसांत मेघालय आनी हिमाचल प्रदेशांत कांय कडेन दाट धुक्याची परिस्थिती उरपाचो अदमास दिला. कर्नाटकाच्या दर्या भागांत फाल्यां उश्ण आनी दमट हवामान उरपाची शक्यताय आसा. आयसीसी T20 विश्वचषक गट सीत वेस्ट इंडिजान इंग्लंडाचेर 30 धावड्यांनी विजय मेळयलो. दुसऱ्या खेळांत गट बच्या खेळांत ऑस्ट्रेलियेन आयर्लंडाचे 67 धावण्यांनी जैत जोडले, तर तिसऱ्या खेळांत जाल्ल्या रोमांचक दोट्टी सुपर ओव्हर खेळांत दक्षिण आफ्रिकेन अफगाणिस्तानाक हारयले. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळी 8:40 वरांचेर. नमस्कार.